नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षासाठीचा सुमारे 20,000 कोटी रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, बळीराजा सवलत योजना तसंच युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा. सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करण्याची महाविकास आघाडीची मागणी. धाराशिव नगरपालिका घोटाळ्याप्रकरणी एसआयटी चौकशीचे राज्य शासनाचे आदेश आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान. आता सविस्तर बातम्या. चालू आर्थिक वर्षासाठीचा सुमारे 20,000 कोटी रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून महसुली जमा 4,99,463 कोटी रुपये तर महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे. महसुली तूट 20,051 कोटी रुपये तर राजकोषीय तूट 1,10,355 कोटी रुपये इतकी आहे. वय वर्ष 21 ते 60 या वयोगटातल्या पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना, 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, लघु उद्योजक महिलांना 15 लाख रुपयांपर्यंत कर्जाच्या व्याजाचा परतावा देण्याची योजना सरकारनं घोषित केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई तसंच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातले सर्वसामान्य नागरिक आणि उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची घोषणा यात करण्यात आली तसंच जागतिक नामांकनासाठी पंढरपूरच्या वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्याची घोषणाही यात करण्यात आली आहे. राज्यातल्या 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातल्या 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याची तरतूद केल्याचं पवार यांनी सांगितलं. नागपूर विभागात प्रायोगिक तत्वावर घेतलेली पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यभरात लागू करत असल्याचं पवार यांनी जाहीर केलं.
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागामध्ये घेतली गेलेली पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे.
अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात 5 केंद्रीय सशस्त्र दलातल्या जवानांना व्यवसाय करातून सूट जाहीर केली आहे. अंदाजे 12,000 जवानांना या निर्णयाचा लाभ होईल. दिव्यांग व्यक्तींसाठीच्या धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुल बांधण्याची तसंच दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनांचं वाटप करण्याची घोषणा यात करण्यात आली आहे. बारी समाजासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची तसंच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दरम्यान या योजनांसाठी पुढच्या महिन्यात पुरवणी मागण्यांमध्येही तरतुदी केल्या जातील असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्याच्या वस्तू आणि सेवाकर वसुलीत यंदा सुमारे 16% वाढ झाली, त्यामुळे केंद्राकडून मिळणाऱ्या राज्याच्या कर हिश्यातही वाढ होण्याची अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत अजित पवार यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले,
अतिशय प्रगतीशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे।
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। या अर्थसंकल्पातल्या घोषणा फसव्या असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा महापूर असल्याची टीका केली। सरकारनं गेल्या 2 वर्षात जाहीर केलेल्या योजनांची चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी महाविकास आघाडीची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं।
अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये। माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या 2 वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत आर्थिक तरतूद करूनच सर्व योजना राबवल्याचं तसंच आजवर राबवलेल्या योजनांची पडताळणी करून घेण्याचं आवाहन विरोधकांना केलं।
हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे, आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत। या योजना पूर्णपणे राबवल्या जातील आणि शेतकऱ्यांना काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे। हिशोब त्यांनी पाहिजे तर घ्यावा आणि टॅली करावा।
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर मसिया संघटनेचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं। यामध्ये जाहीर केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
स्किल डेव्हलपमेंटसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे चांगली योजना आहे। दरवर्षी 10 लाख लोकांना ते प्रशिक्षण देणार आणि महिन्याला 10,000 रुपये पर पर्सन ते मानधन देणार आहे। ती एक योजना चांगली, त्यामुळे स्किल वर्कफोर्स थोडाफार इंडस्ट्रीला अवेलेबल होईल, तो एक फायदा आहे।
कुठल्याही पबमध्ये वय न तपासता प्रवेश दिला तर पबचा परवाना रद्द करण्यासोबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आज विधान परिषदेत आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। पुण्यातल्या अशा अटींचं उल्लंघन केलेल्या पबचा परवाना रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं। धाराशिव नगरपालिकेतल्या विविध विकास कामांच्या अंमलबजावणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन करून प्रकरणांचा तपास करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश महाराष्ट्र शासनानं पोलीस महासंचालकांना दिले आहेत। यासंदर्भात विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न विचारला होता, त्याच्या उत्तरात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे आदेश शासनानं दिले आहेत। देहू इथल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलं। पालखीचा मुक्काम आज देहूतल्या इनामदार वाड्यात राहणार आहे। या पालखीसाठी हजारोंच्या संख्येनं दाखल झालेल्या भाविकांच्या ज्ञानबा तुकाराम गजरानं अवघी देहू नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। तुकोबांच्या वारीचं यंदाचं हे 339वं वर्ष आहे। दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या आळंदीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी आणि पालखीचं आज नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षासाठीचा सुमारे 20,000 कोटी रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना तसंच युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा। धाराशिव नगरपालिका घोटाळ्याप्रकरणी एसआयटी चौकशीचे राज्य शासनाचे आदेश आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।